लोक न्यायालयात आपापसातल्या तंट्याचा निकाल लागेल झटपट, मिळेल न्याय पटापट, वेळ आणि पैशांची दोघांची होईल बचत.
प्रलंबित प्रकरणाचा आता निकाल लावूया, चला लोक न्यायालयाचा मार्ग धरूया. लोक न्यायालयाच्या निवडाविरुद्ध अपील नाही
तरी सर्वांनी 13 सप्टेंबर 2025 रोजी येणाऱ्या लोक न्यायालयाचा तसेच 13 डिसेंबर 2025 रोजी पुढील लोक न्यायालयाचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती.
लोक अदालत ने करा समझौत्याची पुकार, जिथे नाही कुणाची जीत कुणाची हार. अधिक माहितीसाठी टोल फ्री क्रमांक 1500 वर कॉल करा
किंवा जवळच्या न्यायालय परिसरातील विधी सेवा प्राधिकरणाशी संपर्क साधा. महाराष्ट्र राज्य विधी प्राधिकरणातर्फे जनहितार्थ प्रसारित.